छोट्यांनो, तुम्हाला राजकन्याची गोष्ट आवडते का?
आवडते ना. आमच्या या गोष्टीतली राजकन्या आहे ना, ती बसलीये रुसून.
राजकन्या नाही हसत म्हणून पडलीये चिंता राजा राणीला. आता राजकन्येला हसवायचं कसं?
कुणी हसवेल का आमच्या राजकन्येला?
एक होता राजा, त्याला एक मुलगी होती. तिचं नाव होतं चंदा. चंदा खूप सुंदर होती. तिचे गाल गुलाबासारखे लाल होते, डोळे काळे भोर होते, तिचे केस सोनेरी होते. ती बोलायची कशी अगदी गोड गोड, चालायची सुंदर, पण ती हसायचीच नाही. राजा राणीला म्हणाला, राणी, चंदा आता मोठी झाली तरीही ती एकदा सुद्धा हसली नाही, काय करायचं तिला हसवायला? राणी म्हणाली, महाराज, गावात दवंडी पिटवू की जो कुणी आमच्या चंदा राणीला हसवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस मिळेल. मग बघा, राज्य मिळवायला कुणीतरी हसवेलच तिला. राजा म्हणाला, छान छान, तुझं डोकं बाकी छान चालतं, असंच करू. मग राजानं दवंडी पिटवली. गावातले सगळे लोक विचारात पडले, काय करावं बरं चंदाला हसवायला. एक ढेरपोट्या हलवाई होता, त्याचं नाव होतं जाड्या. तो आपलं भोपळ्या एवढं मोठं पोट हलवत हलवत गेला राजवाड्यात. म्हणाला, हे राजकुमारी, बघ तरी मोठं गोल मटोल पोट, तरीही चंदा हसेना. जाड्या आपला लुटू 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 चालत निघून गेला. नंतर आला एक जादूगार, त्यानं डोक्यावर हिरवी टोपी घातली होती. तो म्हणाला, बघ बघ राजकुमारी, माझी टोपी पळते बघ. चंदानं पाहिलं तो काय, त्याची टोपी पळत होती. जादूगार टोपी पकडायला धावत होता, तिच्या मागून आपला धावतोय धावतोय, आणि धावता धावता तो पडला, धपकन आपटला, तरी सुद्धा चंदा हसली नाही. राजा काळजीत पडला, आता काय करावं बरं. मग काय झालं, त्याच गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो त्याच्या आईला म्हणाला, ए आई, मी जाऊ का ग चंदाला हसवायला? जा ना, प्रयत्न तर कर. बर, ही शिदोरी ठेव जवळ. असं म्हणून आईनं एका फडक्यात चार भाकरी बांधून दिल्या. शिदोरीचं गाठोडं घेऊन गणू राजवाड्याच्या रस्त्याला लागला. वाटेत लागली त्याला भूक, म्हणून त्यानं शिदोरीचं गाठोडं उघडलं. तो भाकर खाऊ लागला, तितक्यात एक गरीब म्हातारी तिथं आली आणि त्याला म्हणाली, बाळ, मला भूक लागली आहे रे खूप. मग गणूनं तिला एक भाकर दिली, पण तिनं म्हटलं, अजून एक हवी रे बाळा. गणूनं दुसरी भाकर दिली, तरी म्हातारी म्हणाली, अजून हवी हो मला. गणूनं तिसरी भाकर सुद्धा दिली, तर म्हातारी म्हणाली, अजून एकच दे रे पोरा, म्हणजे माझं पोट कसं अगदी भरून जाईल. मग गणूनं तिला शेवटची चौथी भाकर सुद्धा दिली आणि स्वतः मात्र उपाशी राहिला. त्याचा तो दयाळूपणा पाहून म्हातारी अगदी खुश झाली. ती म्हणाली, गडोबा, जा मला पाणी आणतोस का बाळ. गणू भांड घेऊन गेला पाणी आणायला. तेवढ्यात म्हातारीनं आपलं खरं रूप प्रकट केलं. ती खरी देवी होती. तिनं गणूसाठी त्या फडक्यात एक सोन्याचं बदक ठेवलं आणि ती नाहीशी झाली. तेवढ्यात गणू परत आला, त्यानं पाहिलं तो काय, म्हातारी नाहीच. मग तो स्वतःच ते पाणी प्याला आणि भांड फडक्यात ठेवायला त्यानं गाठोडं उघडलं. त्यात सोन्याचं बदक पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्यानं विचार केला, वा, काय सुंदर आहे हे बदक, सोनेरी रंगाचं, छान छान पंखांचं, छान छान चोचीचं. चला हेच दाखवू चंदाताईला आणि मिळवू अर्ध राज्य. अशा रीतीनं ते सोनेरी बदक घेऊन गणू राजवाड्यात जायला निघाला. वाटेत त्याला भेटला एक चकणा सुतार. काय रे हे, त्यानं विचारलं. गणूनं सोन्याचं बदक लपवत म्हटलं, काय नाही काय नाही. पण सकण्या सुतारानं ते पकडायला हात पुढं केले. गणू धावू लागला, तशी सुतार सुद्धा त्याच्या मागे धावू लागला. सुतारानं बदकाला पकडलं, तोच देवी गणूच्या कानात गुणगुणली, म्हण म्हण चिकट गुंड्या चिकट गुंड्या चिकट. तशी गणू म्हणाला, चिकट गुंड्या चिकट गुंड्या चिकट. झालं, सुतार बदकाला चिकटला. पुढं एक भांडखोर बाई भेटली, ती सुताराला म्हणाली, ए सोड सोड ते बदक, मला हवंय. असं म्हणून तिनं सुताराला झपाटा मारला. तो काय, ती बाई सुताराला चिकटली. बघता बघता ते सोन्याचं बदक घ्यायला खूप माणसं आली आणि सगळी माणसं एकमेकांना चिकटली. त्यांची खूप मोठी रांग झाली. गणू, ते बदक आणि त्या बदकाला चिकटलेली ती माणसं, असं सगळं लटांबर घेऊन राजवाड्याजवळ आला. चंदा खिडकीत उभी होती, तिनं पाहिलं तो काय, काण्या सुतार, त्या सुताराच्या मागे भांडखोर बाई, मग काळी पहलवान गवळी, त्या मागे लंगडा हरी, मग मठ्ठ दुकानदार, त्याच्या मागे शेंडीवाला भटजी, त्याला चिकटून बावळट बाळोबा. अरे देवा देवा देवा, कितीही माणसं एकमेकांना चिकटलेली आहेत. गंमतच गंमत, बदक पुढं गेलं की सगळी माणसं एकमेकावर आपटायची. गणून बदक मागे आणलं की सगळी धडामकन एकमेकावर पडायची. ते पाहून चंदा टाळ्या वाजवत जोर जोरानं हसायला लागली. राजानं तिचा आवाज ऐकला आणि तो म्हणाला, चंदा तू हसतेस? अगं राणी राणी बघ तरी, आपली चंदा हसते ग, बघ. मग राणी आली आणि तीही चंदाला हसताना पाहून अगदी खुश झाली. राजानं खाली पाहिलं, राणीनं खाली पाहिलं. राजा राणी खाली गेली, तो काय, राजाही चिकटला आणि राणीही चिकटली. ते पाहून तर चंदा जास्तच हसू लागली, अगदी गडबडा गडबडा लोळू लागली. राजा राणी बिचारे चिकटून बसले त्या रांगेतल्या माणसांना. शेवटी राजकन्या खाली आली, पण तिचं हसू काही थांबेच ना, ती आपली हसतेच आहे हसतेच आहे. मग गणूच्या कानात देवी गुणगुणली, चिकट गुंड्या थांब असं म्हण की रे. ते ऐकून गणू म्हणाला, चिकट गुंड्या थांब. त्याबरोबर सगळे एकमेकांपासून सुटून अगदी मोकळे झाले. त्या दिवसापासून चंदा हसायला लागली. गणूला अर्ध राज्य मिळून तो खूप श्रीमंत झाला. अशा रीतीनं सर्वजण सुखात राहू लागले.